आता इकडे टिकीटचे चार्जेस जे आहेत ना ते 500 रुपये आहेत. हां, पण हे जे पंडित लोक आहेत ना ते त्याच्यावरती 700, 800 किंवा स्वतःचे 1000 रुपये लावतात. प्रत्येक पंडितांचे रेट वेगवेगळे आहेत. कोण 1200 सांगतं, कोण 1500 सांगतं. आता माझ्याजवळ 3-4 पंडितांचे नंबर आहेत. मी येण्यापूर्वी इकडे प्रत्येकाला कॉल केलेला. कोणी 1500 सांगितले, कोणी 1200, जास्ती करून 1500 सांगितलेले सगळ्यांनी. पण एक जो आहे मागच्याच महिन्यात मी जेव्हा आले तेव्हा त्याच्यावर मी भांडले होते. परत माझ्या मिस्टरांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, तो पण 1500 बोलला ह्यावेळेला. कारण मागच्या वेळेला त्याने मला सांगितलं तुम्ही तिकीटचे फक्त पैसे द्या आणि आम्हाला दक्षिणा द्या. म्हणून मी काय केलं, लोकांकडनं फक्त तिकीटचे पैसे गोळा केले आणि दक्षिणा म्हणजे तुम्ही लोक 100 रुपये 200 रुपये जे काय असेल तुम्ही द्याल ना तुमच्या हाताने. पण त्यांनी जेव्हा सगळं दर्शन झालं त्याच्यानंतर म्हणाला नाही प्रत्येकाकडनं 1100-1100 रुपये पाहिजे म्हणून. आणि तो तिथे भांडायला लागला. म्हणून मी म्हटलं त्याच्याशी माझं भांडण झालं. तरी मी माझ्याजवळ जे स्वतःचे 2000 रुपये दिले की सगळ्यांतर्फे मी तुला हे देते म्हणून. शिवाय ओटी घेतली मी, अजून 2 बायकांनी ओटी घेतली. तरी पण तो भांडायला लागला की आम्हाला 1100-1100 रुपये द्या. पण कोण थांबले नाही आणि आम्ही निघून आलो तिकडलं. पण यावेळेला जेव्हा त्याला पुन्हा मिस्टरांनी फोन केला, मी नाही केला, तेव्हा तो म्हणाला आता 1500 लागतील म्हणून. कारण त्याला क्लिअर विचारलं मागच्याला भांडण झालेलं म्हणून तू किती घेणार तिकीट काढायचं. तर तो बोलला 1500 रुपये घेणार. तर एवढे का आम्ही विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं की ऑनलाईन तिकीट निघत नाही, ह्याला पटकन संपतं ते ऑनलाईन तिकीट. मे बी करप्शनच असणार सगळ्या इकडे. आणि जर लाईनीत उभं राहायचं असेल तर तुम्हाला रात्री 3 वाजता येऊन लाईनीत उभं राहायला लागतं, तेव्हा तिकीट मिळतं. मग आमची मेहनत असते म्हणून आम्ही घेतो. तर मग 1500 रुपये एवढे का? तर त्याच्यात मध्ये आम्ही तुम्हाला प्रसाद देऊ, हे देऊ, ते देऊ, असं त्याने सांगितलं. पंडित येईल. मी म्हटलं त्याला की आम्हाला प्रसाद विसाद काहीच नको, फक्त तिकीट आणि तिकीटचं जे काय तुझं असेल चार्जेस ते घे. मग त्याने 1100 आम्हाला ह्यावेळेला फायनल केलं. पण प्रत्येक पंडिताचे एक तर दुसऱ्या एका दुसऱ्या पंडिताला फोन केला, त्याने सरळ सांगितलं 1200 खाली 1 रुपया मी घेणार नाही. असे प्रत्येकाचे रेट आहेत. कोण 1500 सांगतो, कोण 1200 सांगतो. ह्याच्यामुळे काय होतं, जो दर्शनाला माणूस येतो त्याचं खूप म्हणजे हे होतं. एवढे पैसे 500 पण द्यायचे आणि शिवाय एवढं राहून पण इथे 3 तास वगैरे राहावंच लागतं उभं. पण नॉर्मल दर्शनासाठी जास्ती लागतं, पण इथे पण 3-1 तास राहावंच लागतं आपल्याला उभं. मग याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन देऊ शकत असाल तर द्या.